बोल आणि मौन हे दोन्ही गोष्टी किती आवश्यक आहे, आणि शिवाय कुठल्या वेळेस कुठल्या गोष्टीचा वापर आपण केला पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक धोबी होता, त्याच्याकडं एक कुत्रा आणि गाढव होता. आता कुत्रा जो होता तो प्रामाणिकपणे कोणीही रात्री चोर आला की तो भुंकायचा, आणि मालक जो होता तो खूप प्रेम त्या कुत्र्याला करत असायचा. गाढवाला एकदा वाटलं की मालकाचं जास्त प्रेम या कुत्र्यावरच दिसत आहे. एका दिवशी संधी साधून चोर ज्यावेळेस येतात तर गाढव देखील जोर जोरात ओरडू लागतो, आणि त्याच्या आवाजाने हे जे आलेले चोर असतात हे पळून जातात. मालक उठतो आणि त्याला हे आवडत नाही की गाढव ओरडत आहे, आणि तो त्या गाढवाला मारायला लागतो. आता हे का घडलं? काम होतं कुत्र्याचं आणि तो प्रामाणिकपणे त्याचं काम करत होता, परंतु गाढवाला असं वाटलं की मी कुत्र्याचं काम केलं तर मलाही शाबासकी मिळेल. कधी कधी आपण आपल्या कार्यात इथंच कुठेतरी चुकत होत असतो. ज्या व्यक्तीचं जे काम असतं ती व्यक्ती ते काम योग्य पद्धतीने उत्तम प्रकारे करत असते, परंतु आपल्याला असं वाटतं की हे काम मी केलं तर माझ्याकडूनही होऊ शकल. प्रयत्न करायला हरकत नाही, परंतु कधी असं होऊ नाही की आपण दुसऱ्यांची कॉपी करायला चाललोय आणि ते काम बिघडत आहे आणि त्याचं अपयश आपल्याला भोगावं लागत आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीचं जे काम आहे किंवा ज्या ठिकाणी आपल्याला जे बोलायचे आपण तेच बोललं पाहिजे. आपण वेगळंच दुसऱ्यांसारखं बोलायचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी आपलं काम हे बिघडत असतं किंवा चुकीचं होत असतं. आणि म्हणून आपण पाहतो कोकिळा आणि कावळा रंग एकच आहे, परंतु दोघांच्या बोलीमध्ये किती फरक आहे. आणि या क्षणी पण समजा मी आपल्याला विचारलं की कोणाचा आवाज आपल्याला आवडेल, तर अवश्य तुम्ही म्हणणार कोकिळाचा आवाज हा मधुर आवाज आहे, सुंदर आवाज आहे. बिलकुल, रंग एक असला, दिसायला एक असले तरीही त्यांच्या वाचेत त्यांच्या बोलमध्ये खूप फरक आहे. त्याच पद्धतीने आपण कसं बोलतोय, आपल्या बोलीची शैली कशी आहे, किंवा आपण जे काय बोलत आहोत याच्याने दुसऱ्याला किती सुख मिळत आहे या गोष्टीकडे पाहणं तेवढंच आवश्यक आहे. बोल आपले दुसऱ्याला सुख देणारे उत्तम आणि एखाद्याला आराम मिळेल असे ते बोल पाहिजे. आणि ज्या ठिकाणी आपल्याला बोलायची गरज नाहीये त्या ठिकाणी मौन ठेवणं पण तेवढंच आवश्यक आहे. म्हणण्यात पण येतं की कारण नसताना कोणाला सल्ला देणं हे चुकीचं आहे. कधी कधी काही जणांनाही सवय असते कारण नसताना दुसऱ्यांना सल्ला देत असतात. चुकीचे सल्ला नसतात, ते योग्य असतात. एखाद्याने त्याचा वापर केला तर अवश्य त्याला त्याचा फायदाही होऊ शकतो, परंतु कधी कधी आपण असंही पाहतो की आपण सल्ले देतो परंतु एखाद्याला ते पटत नाही किंवा त्याला ते स्वीकारण्याची इच्छा नसते. आणि त्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की आपला अपमान झाला किंवा माझे बोल व्यर्थ गेले. अशा वेळेस आपण मौन धारण केलेलं नेहमीच चांगलं आणि उत्तम असतं. एक तुम्हाला छोटीशी गोष्ट या ठिकाणी मला सांगावी जी इच्छा होते. एक बादशाह होता, दानशूर तो बादशाह. सतत कोणीही त्याच्या दारी आला तर तो दान दिल्याशिवाय राहत नसायचा. एकदा त्याच्या दाराशी एक गरीब व्यक्ती आला आणि त्यांनी दरबारीला सांगितलं की जाऊन बादशाहला सांगा की तुमचा भाऊ तुम्हाला भेटण्यासाठी आलाय. दरबारी जो उभा होता त्याला ते फारसं काही पटलं नाही, कारण की तो बादशहाचा भाऊ मुळीच वाटत नव्हता. परंतु त्या दरबारीला असंही वाटलं की हा माणूस काय मूर्खही वाटत नाही किंवा वेडाही वाटत नाही, कारण की त्याची वेशभूषा किंवा त्याचं बोलणं एकदम सहज आणि सर्वसामान्य व्यक्तीसारखं होतं. त्यामुळे तो दरबारी राजाकडे गेला आणि त्याने बादशहाला सांगितलं की बादशाह तुमचा भाऊ तुम्हाला भेटण्यासाठी आलाय, काय करू, आज पाठवू का? बादशहाने सांगितलं हो अवश्य माझ्या भावाला आत पाठव. ती गरीब व्यक्ती बादशहाला भेटण्यासाठी दरबारात गेली. आत गेल्याबरोबर बादशहाने खूप प्रेमाने त्या व्यक्तीला आत बोलवलं आणि आपल्या ठिकाणी बसवलं. सांगितलं, सांग बंधू, आज तुझं माझ्याकडे येणं कसं झालं? त्याच वेळेस बादशहाने त्या व्यक्तीला खूप सुंदर पाहुणचार दिला. खास खाण्यापिण्यासाठी त्याची योग्य सोय करण्यात आली. आणि नंतर बादशहाने विचारलं की सांगा बंधू, आज तुमचं माझ्याकडे येणं कसं झालं? त्या व्यक्तीने सांगितलं की माझं महल जुनं झालंय, पडण्याच्या स्थितीत आहे, जास्त काळ टिकणार नाहीये. माझे 5 राण्या आहे, ते पण कमजोर झाले, मला मदत करू शकत नाहीये, मला साथ देत नाहीये. मी तुमच्याकडं मदतीसाठी आलोय, तुम्ही मला काहीतरी मदत करा. हे ऐकून बादशहाने खजिनदाराला सांगितलं की 100 सुवर्ण मुद्रा माझ्या भावाला द्या. हे ऐकल्याबरोबर गरीब व्यक्तीने त्या व्यक्तीने बादशहाला विचारलं की मला फक्त 100 सुवर्ण मुद्रा का देण्यात येत आहे, मला तर याच्यापेक्षा अधिक हवे. हे ऐकून बादशहाने सांगितलं की राज्याचा खजाना हा कमी पडू लागलेला आहे, त्यामुळे याच्यापेक्षा अधिक मी तुला देऊ शकत नाही. अशा वेळेस त्या व्यक्तीने सांगितलं, आफ्रिकाच्या महाद्वीपावर समुद्राच्या पलीकडे सोन्याची खाण आहे, तुम्ही म्हणत असाल तर मी तुम्हाला तिथे नेऊ शकतो आणि अख्खी सोन्याची खाण मी तुम्हाला देऊ शकतो. बादशाह म्हणाला, हे कसं शक्य आहे? मध्ये तर समुद्र आहे आणि आपण समुद्र कसं पार करू शकू? अशा वेळेस त्यांनी सांगितलं की समुद्रात मी पाऊल ठेवल्याबरोबर समुद्र हे सुकणार आहे आणि आपण सहज त्या सोन्याच्या खाणीपर्यंत जाऊ शकू. हे ऐकल्याबरोबर बादशहाने खजिनदाराला सांगितलं की या व्यक्तीला 1000 सुवर्ण मुद्रा देऊन याला सुट्टी द्या. ती व्यक्ती 1000 सुवर्ण मुद्रा घेऊन बाहेर पडली. पाहणारे दरबारी पाहत राहिले आणि त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला. त्यांनी बादशहाला प्रश्न केला की बादशाह, जे काय आम्ही समोर पाहिलेलं आहे याच्याविषयी आम्हाला काही समजलेलं नाही, काय प्रकार होता? याच्यावर बादशहाने सांगितलं की ती जी व्यक्ती आली होती ती खरोखर तो माझा भाऊ होता, कारण की मी लक्ष्मीचा पुत्र आहे तर तो दारिद्र्याचा पुत्र आहे आणि लक्ष्मी आणि दारिद्र हे दोन्ही बहिणी आहे आणि त्या अर्थाने मी लक्ष्मीचा पुत्र तर तो दारिद्र्याचा पुत्र, आपसात आम्ही भाऊ झालो. दुसरी गोष्ट, त्यांनी जे सांगितलं की त्याचं महल हे जुनं झालेलं आहे आणि पडण्याच्या स्थितीत आहे, तो आपल्या शरीराला संबोधित करत होता की त्याचं शरीर आता कमजोर झालंय आणि तो जास्त काळ टिकू शकत नाही आणि त्यासाठी तो आपले जीवन निर्वाहासाठी अधिक कुठल्याही प्रकारचं प्रयत्न किंवा कुठल्याही प्रकारचे श्रम घेऊ शकत नाही. आणि त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलं की त्याचे 5 राण्या आहे आणि 5ही राण्या कमजोर झाल्यामुळे ते सहयोग त्याला देत नाहीये. हे 5 राण्या म्हणजेच त्याचे 5 कर्मेंद्रिय, हे 5 कर्मेंद्रिय त्याला आता साथ देत नाहीये. अशा वेळेस त्याच्या जीवन निर्वाहासाठी त्यांनी माझ्याकडे अपेक्षा व्यक्त केली. मी विचार केला आणि त्याला 100 स्वर्ण मुद्रा देण्याचा विचार केला, परंतु त्यांनी हे सांगितलं की त्याच्या जीवन निर्वाहासाठी 100 स्वर्ण मुद्रा कमी पडणार आहे. ज्यावेळेस त्याला हे स्पष्ट करण्यात आलं की खजिना कमी पडत आहे, त्यावेळेस त्यांनी हे मला स्पष्ट करून दाखवलं. भले त्याचं त्याच्या मागे मौन होता, परंतु त्याचं ते मौन मला खूप काही बोलून गेलं. त्याचं म्हणणं असं होतं की समुद्राच्या पार आफ्रिकेच्या खंडात सुवर्ण खाण आहे आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला ती सुवर्ण खाण मिळू शकेल, परंतु समुद्र असल्यामुळे ज्यावेळेस व्यक्त करण्यात आलं की जाऊ शकत नाही, तर त्यांनी सांगितलं की पाय ठेवल्याबरोबर समुद्र ही आटू शकतं. याच्या मागे त्याचा भावार्थ हा होता की राज्यात मी पाऊल ठेवल्याबरोबर तुमचा खजिना कमी पडू शकतो, तर समुद्रात माझे पाऊल पडल्याबरोबर का समुद्र सुकणार नाही। आणि हे ज्यावेळेस मला जाणवलं की त्याची दरिद्रता किती आहे, त्यावेळेस त्याला 1000 स्वर्ण मुद्रा देण्यात आलं आणि तो आनंदाने गेला। सांगायचं तात्पर्य की या ठिकाणी वाचाही होती आणि मौनही होतं। वाचा तो बादशाही त्याच्याशी बोलत होता आणि त्याचा बंधू दारिद्र्य पुत्र त्याच्याशी बोलत होता। दोघही आपसात संवाद साधत होते, परंतु त्या संवादात काही असे मौनचे शब्दही होते जे फक्त राजाच्या लक्षात आलं परंतु दरबारींच्या लक्षात आलं नाही। अशी कुठं कुठं कधी कधी आपल्या पुढं प्रसंग घडतात की पुढची व्यक्ती आपल्याला काहीतरी वेगळं बोलण्याचा प्रयत्न करत असते। फक्त आपली बुद्धी तलक आहे तर आपण ते कॅच करू शकू किंवा आपण समजू शकू की त्याचं खरोखर मनातलं भाव काय आहे। काही जणांचे भाव मनातले असे असतात की स्पर्श करणारे असतात किंवा आपल्याला खूप काय सांगून गेलेले असतात, परंतु त्यांचा तो जो भाव असतो हा समजणं किंवा ते समजून घेणं खूप आवश्यक असतं। आपण पाहतो की कधी कधी न बोलणं हे पण योग्य आहे, परंतु काही ठिकाणी बोलून एखादा विषय स्पष्ट करणं तेवढंच आवश्यक असतं। कुठल्या वेळेस कुठल्या क्षणी आणि कुठल्या काळात आपण काय बोललं पाहिजे आणि कसं बोललं पाहिजे किंवा मौन कुठे ठेवलं पाहिजे या गोष्टीकडेही पाहणं आवश्यक आहे। प्रसंग समजा दुःखाचा आहे, प्रसंग समजा अशांतीचा आहे, प्रसंग म्हणा शांती स्थापन करण्याचा असेल, तर त्या ठिकाणी माझा अहंकार किंवा माझा अभिमान किंवा माझं वर्चस्व दाखवणं चुकीचं आहे। त्या ठिकाणी मौन साधन हे आवश्यक आहे। तर आपल्याला आपल्या जीवनात खरोखर तणावमुक्त बनायचं असेल तर कुठं बोल आपण बोलले पाहिजे आणि कुठं मौन ठेवला पाहिजे या दोन्ही गोष्टींचं संतुलन आपल्या जीवनात होणं खूप आवश्यक आहे। तिसरा विषय आपण घेऊया, तो आहे इझी आणि बिझी। बिझी होणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर इझीही होणं आवश्यक आहे। कधी कधी आपण असंही पाहतो की आपण खूप बिझी होतो आणि इतके काही बिझी होतो की आपण म्हणतो की मला वेळच पुरत नाही। आता या ठिकाणी दोन गोष्टी आहे, एक आहे इझी बनणं, एक आहे बिझी राहणं। बिझी राहणं कशाला म्हणण्यात येतं आणि इझी म्हणजे काय आहे हे थोडक्यात आपण पाहूया। एक व्यक्ती आहे, तो सतत काम करत आहे, तो म्हणतो की परमेश्वराने दिलेले 24 तासही मला कमी पडत आहे। आता या ठिकाणी हा व्यक्ती खूप बिझी आहे की परमेश्वराने दिलेले 24 तास याला कमी पडत आहे। एक व्यक्ती आहे, त्याला त्याचं वेळ कसं घालवावं हे त्याला समजत नाहीये आणि 24 तासही त्याचे जात नाहीये। त्याला इझी म्हणण्यात येणार नाही, तो लेझी आहे। कार्य आपण करतोय, कार्यक्षेत्रावर आपण आहोत, सतत कर्म आपण करत आहोत, कर्म करत असताना आपण आपली मन आणि बुद्धी बिलकुल इझी म्हणजेच एकदम हलकं ठेवलं पाहिजे। आजच्या युगात असा प्रकार आहे की मनुष्य तणाने खूप काय काम करत असतो, सतत तो टेन्शन मध्ये असतो, प्रत्येक कार्याला तो सिरियसली घेतो की मला केलंच पाहिजे, हे केल्याशिवाय जमणार नाही, हे मला आत्ताच आता करायचे आणि त्याच्यासाठी तो धावपळ करत असतो। आपण पाहतो की जितक्या फास्ट रीतीने त्याचं मन पळत असतं तेवढ्याच फास्ट रीतीने तो आपल्या देहाला घेऊन देखील पळत असतो। कधी कधी आपण असंही पाहतो की मनुष्य एका ठिकाणी बसून सतत फक्त विचारच करत असतो आणि फक्त विचार करून करून तो थकतो। शरीराने कुठल्याही शारीरिक क्रिया त्यांनी केलेली नाही, परंतु मनाद्वारे सतत सतत विचार करून आणि विचाराद्वारे तो थकत असतो किंवा त्याला असं वाटतं की माझ्याकडून खूप कामं झाले आणि तो तिथं हळूहळू बिझी असून देखील लेझी बनत असतो। या ठिकाणी आता हे लक्ष देणं गरजेचं आहे की बिझी तुम्ही अवश्य व्हा, कार्य तुम्ही अवश्य करा. सतत कार्य करणं हे चांगलं आहे. म्हणजे मन आपलं मोकळं असेल तर त्या ठिकाणी अनेक प्रकारचे नकारात्मक विचार येतील आणि ते नकारात्मक विचार आपल्याला बिझी ठेवत असले तरीही आपली शक्ती पूर्णतः क्षीण करत असते. तर बिझी आपल्याला अवश्य व्हायचे, परंतु सकारात्मक दृष्टीने आणि त्याचबरोबर रिलॅक्सेशन, ज्याला आपण म्हणू इझी, तेवढंच आपण इझीही आपल्याला बनता यायला पाहिजे. हे आपण अवश्य स्वतःकडं लक्ष दिलं पाहिजे. कार्य करताय, करत राहा. रिलॅक्स व्हायचे, बिंदास रिलॅक्स व्हा. त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण रिलॅक्स होतो, तर जे काम आपण करतोय त्याची सतत सतत मनात विचार आणून टेन्शन मध्ये यायचं नाहीये. बिझी व्हा, परंतु त्याचबरोबर इझी राहण्याची पण कला आपल्यामध्ये यायला हवीये. ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाचे मुख्य प्रशासिका होत्या दादी प्रकाशमणीजी. अक्षरशः आम्ही त्यांना पाहिलं की ते एवढं मोठं विद्यालय आज इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन, संपूर्ण जगभरात चालणारा हा विद्यालय इतक्या सुंदर पद्धतीने नियोजित करत होते की त्या ठिकाणी आज विचार करा की एक व्यक्ती ज्यावेळेस कंपनी हँडल करतो तर तो किती बिझी होतो. त्याची रात्रीची झोप उडते आणि त्याला हे कळत नाही की मला पुढे अजून काय करायचे. सतत तो प्लॅनिंग मध्ये असतो आणि कसं ऑर्गनाइज केलं पाहिजे त्या विचारातच तो असतो. त्याला 24 तास कमी पडतात, त्याची झोप पूर्णतः उडून जाते. परंतु प्रत्यक्षात आम्ही दादी प्रकाशमणीजींमध्ये पाहिलं की ते एवढं मोठं कार्य सांभाळत असताना देखील बिलकुल इझी होते.
जीवन।